नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. फाटल्या 11 वर्सांत भारताच्या उर्जा क्षेत्रांत संरचनात्मक परिवर्तन जालां, जातूंत परवडपी आनी स्वच्छ उर्जे खातीर नेटाचे प्रयत्न करतात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी एका वृत्तपत्रा खातीर बरयल्लो एक लेख शेअर करतना मोदी हांणी म्हळें की ह्या प्रयत्नांक लागून सुदारणा, हरीत उपक्रम आनी आत्मनिर्भरतेचेर लक्ष केंद्रीत करतात. आपल्या लेखात पुरी हांणी म्हळां की आत्मनिर्भरता किंवा आत्मनिर्भरतेच्या अथक प्रयत्नात भारत फक्त जगात सगळ्यांत वेगान वाडपी प्रमुख अर्थवेवस्थाच ना तर एक धोरणात्मक शक्ती लेगीत जाला. फुडल्या म्हयन्याच्या 21 तारखेपासून सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक सरकारान आयज जाहीर केले. ऑपरेशन सिंदूरचेर चर्चा करपाक संसदेचे विशेष अधिवेशन आपोवपाची विरोधी पक्षांची मागणी मतींत घेवन हे पावल उबारला. नवी दिल्लीत माध्यमाकडे उलयतना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू हांणी म्हळें की हे अधिवेशन 12 ऑगस्टाक सोंपतले. पहलगाम आतंकवादी हल्ल्यात 25 भारतीय आनी एका नेपाळी नागरिकाक मरण आयले उपरांत भारतान सुरू केल्ल्या ऑपरेशन सिंदूर उपरांतचे हे पयले संसद अधिवेशन. ऑपरेशन सिंदूर वेल्या कथीत टिकेबद्दल भाजपान आयज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ फुडारी राहुल गांधी हांचेर जोरदार टिका केली. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हांणी म्हळें की राहुल गांधी हांणी सशस्त्र दळांच्या यशाची तुलना आत्मसमर्पणाकडे केली हो तांच्या शौर्याचो आनी बलिदानाचो स्पश्ट अपमान आसा. 1971 पाकिस्तान विरुद्ध निर्णायक लष्करी विजया उपरांत युपीए फुडाऱ्यांनी पाक व्यापत काश्मीर कित्याक समर्पण केले असो प्रस्नूय तांणी उपस्थित केला. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश यशवंत वर्मा हांचे आड महाभियोग प्रस्ताव हाडपाची प्रक्रिया सुरू करपा खातीर सगळ्या राजकीय पक्षांमदीं एकमत तयार करपाचेर सरकार वावुरता. कांय म्हयन्या आदी नवी दिल्लीतल्या न्यायाधीश यशवंत वर्मा हांच्या अधिकृत निवासस्थानावयल्यान रोख पैशांची व्हडली साठवण मेळ्ळी. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयतना संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजीजू हांणी सांगले की वर्मा हांचे आड महाभियोग प्रस्ताव हो न्याय व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराकडे संबंधित आसा आनी ह्या प्रकरणात कसलेच राजकारण करपाची वाव ना. पुराय संसदेक एकठांय येवन हे विशीं चर्चा करची पडटली अशें तांणी सांगले.
दिस मॅटर देर इज नो स्कोप फॉर टेकिंग अ पॉलिटिकल स्टान्स बाय ईच पार्टी. द मॅटर इज व्हेरी सिरियस अँड इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर द नेशन. So when we discuss about corruption, whether it's corruption in judiciary or anywhere, it has to be taken in best consideration of the nation. We are not going to have a partisan view on that.
सैमाचो आदर करपाचे परंपरेत रुजिल्लो भारत फाटल्या 11 वर्सांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला हवामान कृतीत संसारीक फुडारी म्हणून देला. निष्क्रिय भूमिकेतल्यान सक्रिय भूमिकेत वचून भारतान हवामान न्यायाचो पुरस्कार करून जीवा चळवळ पर्यावरण खातीर जिवीत शैली सुरू करून आनी पंचामृत धोरणा अंतर्गत म्हत्वाकांक्षी ध्येयात हारावन संवसारीक हवामान चर्चा सत्राचे फुडारपण केला. अक्षय उर्जा हो एक मध्यवर्ती आधारस्तंभ. 2014 वर्सा सावन सौर उर्जेची वाढ 25 पटींनी जाल्या आनी पवन उर्जा दुपेटीन वाढल्या. अणुशक्तीत 84% वाढ जाल्या. आंतरराष्ट्रीय सौर युती, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आनी प्रधानमंत्री सूर्यघर येवजण ह्या सारख्या उपक्रमांचो हेत जीवाश्म इंधनाचेर आदारून रावप उणें करप आनी गांवगिऱ्या समाजाक सशक्त करप हो आसा. नमामी गंगे, स्वच्छ भारत मिशन, गोबर्धन, उजो पालोवपी दळ सेवा आधुनिकीकरण, एनडीआरएफ बटालियन स्थापन, केदारनाथ आनी हेमकुंड साहिब रोपवे, एक पेड माके नाम मोहीम ह्या सारकिल्ल्या प्रकल्प समाजाच्या सहभागाचे प्रतिबिंब आसात. भारतीय हवामान शास्त्र विभागान आज घोग्यांनी ते खूप दडकांनी पावस पडपाच्या फाटभुंयेर रेड अलर्ट जारी केला. मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, गंगीय, पश्चिम बंगाल आनी झारखंडात फाल्यां मेरेन वादळ, विजांचो कडकडाट आनी वराक 50 किलोमीटर वेगान वारें व्हांवपासयत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. वायव्य भारतात आज जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आनी दिल्ली आनी ह्या म्हयन्याच्या 8 तारखेमेरेन दर्यादेग आंध्र प्रदेश, रायलसीमा आनी अंतर्गत कर्नाटकात ही परिस्थिती उरतली. नॉर्वे बुद्धिबळ 2025 भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगायसी 8व्या फेरयेत विजयी मार्गार परतलो. ताणें काल राती अमेरिकन ग्रँडमास्टर फेबियानो कारुआनाक एका कठीण संघर्षांत हारयलो. धवीप्यादी घेवन खेळपी अर्जुनान म्हत्वपूर्ण जैत जोडले. दुसरे कडे डी गुकेशाक 8व्या फेरयेत संघर्षांत अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराकडच्यान पराभव पत्करचो पडलो. ताणें गुकेशाची शानदार विजयी मालिका लेगीत मोडली. बायलांच्या स्पर्धेंत भारतीय ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबून पयलेच खेपे गतविजेते आनी चीनी ग्रँडमास्टर जू वेंजुनाचेर म्हत्वपूर्ण जैत जोडले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.